सलग दुसऱ्यांदा भारताने मारला शिक्का आपल्या बेस्ट मराठी शोवर आणि बेस्ट मराठी आरजेवर म्हणजेच मॉर्निंग नंबर वन संग्राम बरोबर
सुपर हिट्स 93.5 रेड एफएम वर नमस्कार मी आहे संग्राम. It's a fantastic Friday morning, the 3rd of June 2016. आज वीकेंड की सेटिंग. सिद्धार्थ जाधवचं गेला उडत नावाचं नाटक आज पुण्यात येत आहे, आज आहे, उद्या दुपारी सुद्धा आहे. त्याच्या बरोबर मारणार आहे मी गप्पा. रेड एफ एमचा शिक्का सीझन 4 मधली शेवटची कॅटेगरी आहे तुमची आवडती बेकरी. तुमच्या सगळ्या व्हॉट्सअप वोट्स मधनं टॉप 3 कोण आहेत हे मी डिक्लेअर करणार आहे आणि अर्थात आपल्या औरंगाबाद आणि नाशिकच्या रेड एफ एमच्या टीम बरोबर बोलणार आहे, कारण त्यांनी आमंत्रण दिलंय. संग्राम एवढे अवॉर्ड मिळाले, जरा आमच्याकडे सुद्धा नाशिक आणि औरंगाबादकरांना सुद्धा कळू दे काय चीज आहे. त्यांच्याशी मी बोलतो काय खरंच मला जावं लागतंय, जावं की काय करावं वगैरे. आणि अर्थात सुपरहिट गाणी तर आहेतच. 93.5 रेड एफ एम बाजाते रहो.